Red FM
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर MH935 में गानों के इस पार फिर से एक बार आपके साथ जुड़ चुकी है बहुत ही कमाल के उम्दा कोरोना हीरोज वॉरियर जो है हमारे साथ वो समाज के लिए काम कर रहे हैं और उन्हीं से हम यहाँ पर रूबरू हो रहे हैं।
भैया सगळ्या कामासाठी तुम्हाला फंड कुठन तुम्ही मिळवता आहात, कशा पद्धतीने मॅनेज करता
आहात? या कामासाठी आम्ही फंड कोणाकडून पण घेतला नाहीये। आम्ही जी आमची जी टीम आहे 5-15 जणांची टीम आहे, त्या 15 जणांच्या प्रॉफिट मनीतून आता सगळेजण जॉबला आहेत। त्या जॉब मधले आज ते 2 महिन्याची पेमेंट आज आम्ही ह्या लोकांसाठी किंवा या महामारीमध्ये आम्ही हे पेमेंट दिलेली आहे।
आता इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही मदत केलेली आहे, याही पुढे आता लॉकडाऊन कधी संपेल काही माहिती नाही, सो हे तुमचं काम असंच सुरू राहणार आहे? अजून
राहणारच आहे सोबत, कारण आता 31 तारखेपर्यंत आमचे पासेस आहेत, कारण आम्हाला पोलीस प्रशासनाने पासेस दिलेले आहेत, ते 31 मे पर्यंत आहेत। आता त्याच्यानंतरही जरी वाढलं तरी आम्ही आमची सेवा चालू करणार। एखादा पदार्थ कमी होईल, एखादं जे आमचे धान्य वगैरे धान्य किंवा जीवन देतो त्यापैकी काय तर कमी होईल, पण आम्ही ही सेवा सतत चालू राहू देणार जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत।
सो जरूर बातें कंटिन्यू करेंगे इनके साथ थोड़ी ही देर में। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आज हमारे साथ है अमर कमल फाउंडेशन से। स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो।